आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी. बाबासाहेबांचे तत्व आणि आदर्श हे आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या निर्मितीला बळ आणि गती देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी. नागपूरसह विदर्भात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी. दीक्षाभूमीवर अनुयायांची अलोट गर्दी. 2047 पर्यंत भारताच्या विकसित राष्ट्राच्या जडणघडणीत भारतीय राजस्व सेवा आयआरएसची भूमिका महत्वाची. केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांचे नागपूरच्या एनएडीटी इथं प्रतिपादन. आणि नागपूर मनपाच्या अग्निशमन दलात होणार नव्या तंत्रज्ञानाचा वापर. मनपा आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांचं अग्निशमन सेवादिनी प्रतिपादन. आता सविस्तर बातम्या. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. संसद भवन परिसरात प्रेरणास्थळ इथं बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरच्या संदेशात डॉ आंबेडकर यांना अभिवादन केलं. त्यांच्या प्रेरणेमुळेच आज देश सामाजिक न्याय याचं स्वप्न साकार करण्यासाठी समर्पित वृत्तीनं कार्य करत आहे. त्यांची तत्व आणि आदर्श हे आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या निर्मितीला बळ आणि गती देईल असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
बाबासाहेब हमें क्या संदेश देंगे? उन्होंने समाज को एक ही बात कही, भाई शिक्षित बनो, और एक बार अगर आप शिक्षित होंगे तो दुनिया के सामने आप आंख से आंख मिलाकर के बात कर पाओगे. दूसरा मंत्र दिया, संगठित बनो. तीसरा बात बताया, मानवता के पक्ष में संघर्ष करो, अमानवीय चीजों के खिलाफ आवाज उठाओ. ये तीन मंत्र आज भी हमें प्रेरणा देते रहे हैं, हमें शक्ति देते हैं.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक क्रांतीचे जनक होते. समानता प्रस्थापित करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील दलित आणि इतर वंचित समुदायांसाठी बाबासाहेब हे आशा, प्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायाचं प्रतीक आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी दादर चैत्यभूमी इथल्या अभिवादन सोहळ्यात काढले. बाबासाहेबांनी आधुनिक भारताचा पाया रचला असं राज्यपाल म्हणाले. मुंबईत चैत्यभूमी इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी उसळली. चैत्यभूमी स्मारकामध्ये राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी अभिवादन केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकसंघ भारताचं श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी साकारलेल्या संविधानाला असल्याचं सांगितलं. संविधानिक मूल्यांपासून दूर न होता संविधानानुसारच संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी.
आज एकसंघ भारत आपण बघतो आहे, याचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाला आपल्याला द्यावं लागेल. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य हे अतुलनीय अशा प्रकारचं आहे. समता या देशामध्ये स्थापित करण्याचं काम भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा समान अधिकार दिला, प्रत्येक व्यक्तीला संधीची समानता दिली आणि प्रत्येकाची स्वप्न ही पूर्ण होऊ शकतील अशा प्रकारचं संविधान हे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं.
तत्पूर्वी चैत्यभूमी स्मारकावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांसोबत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी इथं वृक्षारोपण केलं, तसंच अखंड भीम ज्योतीला अभिवादन केलं. मुंबईतील वडाळापूर्व इथं कोरबे मिठागर या भागात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 ॲनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूर जिल्ह्यातील कामठी इथल्या ड्रॅगन पॅलेस इथं त्यांच्या प्रतिमेला माजी राज्यमंत्री आणि ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या संचालिका अॅडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. नागपूरच्या दीक्षाभूमीवर अनुयायांनी अलोट गर्दी केली असून अभिवादनासाठी सकाळपासून रांगा बघायला मिळाल्या. एका अनुयायानं आपल्या भावना व्यक्त केल्या.
दीक्षाभूमीवरती आल्यावर जी आंबेडकरी अनुयायामध्ये जी ऊर्जा निर्माण होते, बाबासाहेबांनी केलेल्या कर्तृत्वाचं अभिमान मनामध्ये जागवून आज मानवंदना देण्याकरिता आम्ही दरवर्षीप्रमाणे दीक्षाभूमीमध्ये उपस्थित राहत आणि एक आनंदाचा सोहळा 134व्या जयंतीनिमित्त एक वेगळा एक आनंद या दीक्षाभूमीमध्ये दिसून राहिलेला आहे.
तत्पूर्वी काल निळ्या गुलालाची उधळण, ढोलताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत इंदोरा बुद्ध विहारातून डॉ आंबेडकर धम्मज्योत मिरवणूक निघाली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष आणि धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरई ससई यांच्या मार्गदर्शनात निघालेल्या मिरवणुकीत हजारो धम्म बांधव सहभागी झाले. भदंत ससई यांच्या हस्ते बाराच्या ठोक्याला केक कापण्यात आला. अनुयायांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्यानं पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंघल यांनी विशेष बैठक घेऊन संविधान चौकासह ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला. दरम्यान नागपूर आकाशवाणी, नागपूर महानगरपालिका, विभागीय आयुक्तालय, विभागीय माहिती कार्यालय, नागपूर महावितरण यासह सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये जयंती साजरी करण्यात आली. आकाशवाणी आणि दूरदर्शन अनुसूचित जाती अनुसूचित जमाती कर्मचारी कल्याण मंडळातर्फे आज आकाशवाणी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ भोजनदान आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सामग्री वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. याशिवाय नागपूर आकाशवाणी कार्यालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आलं. यावेळी आकाशवाणी नागपूरचे उपमहासंचालक रमेश घरडे आणि दूरदर्शनच्या सहायक संचालक रचना गजभिये उपस्थित होत्या. महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज घरघर संविधान या शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमाचा आरंभ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी नागपूर जिल्ह्यातून करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून भारतीय संविधानाची उद्देशिका नागपुरात घरोघरी वाटण्यात येणार असून महिनाभरात ही वाटप प्रक्रिया संपन्न होईल अशी माहिती त्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं ध्येय समोर ठेवलं असून या विकसित राष्ट्राच्या जडणघडणीत भारतीय राजस्व सेवा IRS ची भूमिका ही महत्वाची असणार आहे असं प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज केलं. नागपुरातील प्रत्यक्ष कर अकादमी NADT इथं 77व्या तुकडीतील भारतीय IRS च्या दीक्षांत समारंभ प्रसंगी तसंच सेवापूर्व प्रशिक्षणाच्या समारोपाच्या प्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य प्रबोध सेठ, प्रधान महासंचालक संजय बहादूर प्रामुख्यानं उपस्थित होते. याप्रसंगी रॉयल भूतान सेवेच्या 2 अधिकाऱ्यांसह 84 IRS अधिकारी प्रशिक्षणार्थींना 16 महिन्यांचे सेवापूर्व प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर कर प्रशासकाची त्यांनी शपथ घेतली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी भारतीय राजस्व सेवेचे महत्व अधोरेखित करताना सांगितलं की भारत ही वेगानं वाढणाऱ्या निवडक अर्थव्यवस्थांपैकी एक असून देशाच्या वित्तीय प्रशासनाचा भारतीय राजस्व सेवा हा कणा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मागील 10 वर्षात अनेक लोकोपयोगी योजना ज्यामध्ये स्टार्टअप, मुद्रा, आवास योजना, आयुष्मान भारत यांचा समावेश आहे, या योजनांचा फायदा लोकांना झाला असल्याचं त्यांनी सांगितलं.
क्योंकि 8 अप्रैल को मुद्रा योजना का 10 वर्ष पूरा हुआ है. तो 10 वर्षों में हमारी सरकार ने 52 करोड़ लोगों को 33 लाख करोड़ से ज्यादा कलेक्टर फ्री लोन देने का काम किया. और ये लोन कोई बड़ा लोन नहीं था, 50,000 से लेकर के 20 लाख तक के अमाउंट के होते हैं. आज इन लोन की सहायता से लोगों ने अपने नए नए उद्यम स्टार्ट किए हैं. मुझे बताते हुए भी अत्यंत प्रसन्नता हो रही है कि इसमें जो लोन पाने वाले हैं उसमें 68% हमारी महिलाओं ने लोन लेकर के और नया उद्यम का स्टार्ट किया.
या 16 महिन्यांच्या सेवापूर्व प्रशिक्षणामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या समीर राजा या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कर, अॅडव्हान्स अकाउंटिंग तसंच इतर विषयातील चांगल्या गुणांसाठी सर्वाधिक सुवर्णपदकं मिळाली तसंच मानाचं अर्थमंत्री सुवर्णपदक सुद्धा मिळालं. नागपूर महानगरपालिकेचं अग्निशमन दल नागपूरकरांसाठी सदैव तत्पर असतं. हे सेवाकार्य अधिक बळकट करण्यासाठी यामध्ये लवकरच नव्या तंत्रज्ञानाचा वापर करू अशी ग्वाही मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी अग्निशमन सेवा दिनानिमित्त दिली. शहराच्या लोकसंख्येनुसार महापालिकेचे 11 अग्निशमन केंद्र येत्या काळात ही संख्या 22 जाणार आहे. पाचपावली इथं नवीन अग्निशमन केंद्राचं लोकार्पण लवकरच होणार असून जुनं अग्निशमन केंद्राचं नूतनीकरण देखील याच वर्षात होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.